अपने देश का यूथ है ना, जो सिर्फ अपने बारे में नहीं सोचता है तो बाकी सारे लोगों के बारे में भी सोचता है. हनुमान एक शाळेतला मुलगा आणि त्यांनी किती छान उत्तर दिले. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर हम सेलिब्रेट कर रहे हैं हॅशटॅग यूथ का बूथ. आणि तुमच्या देशाकडनं, आपल्या देशाकडनं काय काय अपेक्षा आहेत येत्या इलेक्शन्स नंतर, किंवा सध्या परिस्थितीला तुमच्या काय अपेक्षा आहेत, मी तुम्हाला विचारलं होतं. हनुमाननी खूप छान सांगितलं आता. हनुमान बोल.
मॅडम, अपेक्षा एवढ्याच आहेत माझ्या की लस आपले सर्वप्रथम तर सैनिकाकडे लक्ष दिलं पाहिजे, आणि नंतर आपल्याकडे बाकीच्या नोकऱ्या वगैरे, आपल्याकडे दुसऱ्या पार शेतकरी वगैरे, बस ना. बाकी आर्मीना पण तेवढं प्रोत्साहन दिलं पाहिजे.
ते तर आम्हाला मिळतंय बाबा. तुझ्या अजून काय अपेक्षा आहेत ते सांग.
अजून काय नाही मॅडम, शेतकरी वगैरे सुखी राहायला पाहिजे, शिक्षक लोकांना जी पदार आहे ना ती पण वाढून मिळाली पाहिजे. अजून मॅडम रस्ते ग्रामीण लोकांपर्यंत या सर्व काही योजना पोहोचल्या पाहिजे, आणि जे विकलांग आहेत ना त्यांना पण मिळाल्या पाहिजे.
कोण म्हणतं की समजदार व्हायला तुमचं वय जास्त असायला पाहिजे अशी काही एक गरज नाहीये. हनुमान जो आहे तो एक शाळेतला मुलगा, 10वीची परीक्षा दिली आहे त्यांनी, पण त्याला देशाबद्दल किती जास्त काळजी आहे. तो म्हणतो शेतकऱ्यांसाठी फॅसिलिटीज पाहिजे, सैनिकांसाठी पाहिजे, आपले रस्ते चांगले झाले पाहिजेत, आणि त्याचबरोबर आरजेसला सुद्धा प्रोत्साहन मिळायला पाहिजे. म्हणजे एकच एक करिअर नाही, वेगवेगळे करिअर ऑप्शन्स जे आहेत त्याला सुद्धा तितकाच जास्त स्कोप असला पाहिजे. तुमच्या काय अपेक्षा आहेत आपल्या देशाकडनं, भारत देशाकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत बिंग यूथ या देशाचं, बिंग तुम्ही जे सुजाण आहात तुमच्या काय अपेक्षा आहेत आपल्या देशाकडनं सांगा पटकन. हॅशटॅग यूथ का बूथ चल रहा है यहाँ पर, जल्दी से डायल कीजिए 9607007935. स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो.